sempre l'inverno, non mai.
मला स्वतःवर प्राऊड होतो, माझी जिथं पडती सावली तिथं क्राऊड होतो. अपोजिटच्या गाड्यांनी त्यात 90 नी होमींचा साऊंड जावा लाऊड होतो. हे ट्युशनच्या रॅपर हे आत्ता पडल्यात बाहेर, आम्ही बालवाडीच्या वयात अंडरग्राऊंड होतो. स्वतःवर प्राऊड होतो, मला स्वतःवर प्राऊड होतो, माझी जिथं पडती सावली तिथं क्राऊड होतो. अपोजिटच्या गाड्यांनी त्यात 90 नी होमींचा साऊंड जावा लाऊड होतो. हे ट्युशनच्या रॅपर हे आत्ता पडल्यात बाहेर, आम्ही बालवाडीच्या वयात अंडरग्राऊंड होतो. स्वतःवर प्राऊड होतो, मला स्वतःवर प्राऊड होतो. जेवढं केलंय सगळं स्वतःच्या जीवावर, श्रीमंत झाले पोर संभटाच्या नावावर. लाव जिंदगी दावावर, ठेव विश्वास भावावर, पण मला गरिबीची सन मिनी सन कसे दिवस काढले पावावर. पण आता ट्रिप बघून पब्लिक पण ट्रिप खाती, गांड फाटती त्यांची डॉन ताव देतो मिशनवर. माझाच मी माझं माझा स्वतःच्या खिशांवर, 12 महिने मार्केट जाम माझं. तुझं गाणं चालतं सीझनवर, आई झोन टाकतो मी किरकोळ रिझनवर. डॉन निघलाय मिशनवर, सोबतीला टोळी आणि टोळीवरती गुन्हे दाखल 32. माझा याड्यांचा वॉर्ड त्याचा पिनकोड 26. तू गुडघ्या घालून मोकळा जर घावला हात दे, तू 90 पण भाई बन मी पटेल शुद्धी. जेवढे सबस्क्रायबर मला तेवढे मुद्दे बुद्धी. यो लय वाचतोय भाईजान भाय भर ह्याला टिकीट टॉनची खोड. यो निर्णय लय चुकीचा, हे कार्य ना उचित का माझा पुल्ला गेल त्यांच्या माद्यांच्या पुच्चीत. हे फॅशनला फिरतात माझ्या मेहनतनं चार चक्रा धारान गुच्छित. पहिल्यापासून स्वभावात झागिरी माझ्या, पैशासोबत बँकेत भुगिरी माझ्या. त्यांच्या बात्या गुल चॉईस ओल्ड स्कूल गाड्यांच्या टंक्या फुल. माझी शिट मिनी वर नेली म्हणजे काय, डॉन मराठी हिप हॉप चा उड्डाण पूल. हे सांगायची गरज नाही कुणाला, बरकते धानाला मी शाबासकी देतो माझ्या समजूतदार मानाला. का कारण फाटक्या कपडे घातल्या दिवाळीच्या सणाला, म्हणून आता कपड्यांवर 1,00,000 रुपये खर्च करतो. हुड लेवल अप कामच मी वर्च करतो, माझा होमी पण फक्त मला सर्च करतो. आम्ही गाणे बनवाय कितीतरी खर्च करतो, आणि तू गाणे बनवायला खर्च करतो. लोनवर जिंदगी भाड्याची कार भाई, कॅश घेतली टार्डॉनचं नाव घेऊन खाजवांचे चमकले स्टार. चल सारखं व्हॅनला साईडला, मी आता जातो शोला. पहिला जायचो राईडला, जो सकाळी फाटतो त्याची 7 नाही तर 26 नाईटला. डॉन सामान लावून अपोजिटला धडकलाय, माझा प्रत्येक नंबर गाडी भडकलाय. रिस्क असली तरी बॉम्बेला जात नाही राहिला, कारण जीव माझा पुण्यामध्ये अडकलाय. मला पैदा करून व्हायलन्सचा मुद्दा तर बापानी छाडलाय, अर्धा हिशोब मिनी पापानी फेडलाय. खूप काही कमवले पुण्यातून, आज दिग्गज पोझिशन माझी. पण आता ना आलोय मी शून्यातून, का तर माझी नियत नाही स्वार्थी. लेकरामाला द्यावा सामान मानत्यात करत्यात आरती. जीवनाचे धडे वाच, जिंदगी नाही गोष्टी सारखी. कुठली विरासत भेटली नाही दोस्ती सारखी. सध्या जीवनात घडामोड रिस्की सारखी, मला स्वप्नात मृत्यू दिसती सारखी. कधी कधी भास होतो मृत्यू ही निपसी सारखी. जरी मृत्यूच संकट दारावर, आईच्या काळजीची सावली आहे घरावर. जिम्मेदारी आली 14 वर्षाच्या पोरावर, मी साम्राज्य बनवलं बुद्धीच्या जोरावर. ताबान रागावर सीन माझ्यावरती आज अवलंबून, असा जसं मेणबत्ती अवलंबून धाग्यावर. मी जळतो तव ह्यांना हिप हॉप कळतो, आणि भटकलेले भोंडे त्या जाग्यावर. माझ्या लाईफ मध्ये अडचणींना रस्ता नाहीये, रागतात वफादारी. मला गद्दारीच्या पुस्तक वाचता नाहीये, कपटी कारस्तानी माझ्यावरचे वार गेले वा. कारण गोंजीला भावण्यानी खचता नाहीये, गोट म्हणतात शेट मला फाटक्यांच्या मैफिलीत बसता नाहीयेत. पण अजून पण मन खोलून हसता नाहीयेत, छळ करणाऱ्या आठवणी पुसता नाहीयेत. हा खराब वेळ गेली डॉन, तुझा काळाला घेतली तू ताईला गाडी, आईला साडी. पत्राचा प्रवास संपला तर राहिला माडी. हे सीन मध्ये स्लो झाले भोंडे, ह्यांना मी थोडी सांगितली पहिला ताडी. सीन झपला नाही लटकलं बिटी मधी. आमचा रोज रात्री गँग बँग सिटी मधी, खांब्यावर खांबे खांबे पिऊन आउट होतो. जिथं डॉन इन द हाऊस होतो, मग तो क्लब असू पाप तिथं पैशाचा पाऊस होतो. आपल्यांची ब्लेसिंग आणि पब्लिकचा शाऊट होतो.
कुठं स्वतःवर प्राऊड होतो,
मला स्वतःवर प्राऊड होतो, माझी जिथं पडती सावली तिथं क्राऊड होतो. अपोजिटच्या गाड्या निघतात 90 नी होमींचा साऊंड जावा लाऊड होतो. हे ट्युशनच्या रॅपर हे आत्ता पडल्यात बाहेर, आम्ही बालवाडीच्या वयात अंडरग्राऊंड होतो. स्वतःवर प्राऊड होतो, मला स्वतःवर प्राऊड होतो, माझी जिथं पडती सावली तिथं क्राऊड होतो. अपोजिटच्या गाड्या निघतात 90 नी होमींचा साऊंड जावा लाऊड होतो. हे ट्युशनच्या रॅपर हे आत्ता पडल्यात बाहेर, आम्ही बालवाडीच्या वयात अंडरग्राऊंड होतो. स्वतःवर प्राऊड होतो, मला स्वतःवर प्राऊड होतो.